सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत छान सिफारिश जो करता हमारी. चंद्र आजचा जो असणार आहे तो जरा रोजच्या पेक्षा लहान असणार आहे असं एकूण दिसून येत आहे. मिनी मून असं म्हणतात या गोष्टीला. चंद्र पृथ्वीपासून जरा जास्त लांब असतो आणि आपल्याला इकडून दिसताना त्याचा आकार कमी दिसतो. त्यामुळे चंद्राची उपमा जी लोक आपल्या प्रेयसीला देतात त्यांची प्रेयसी आज जरा दूर आहे, आपल्याला दुरून दिसतीये, दुरून पाहावी लागते असं समजा. दूर जाईल असं समजण्याची काही एक गरज नाहीये. परंतु मात्र एकदम मेजूदाई टाईप्स गोष्टी नको, नाही का? मिनी मून आज रातच्याला नक्कीच एन्जॉय करा आणि थोडाच वेळ चार ट्रॅक्स एन्जॉय करा. एक कडक टॉपिक घेऊन हजर होणार आहे थोडाच वेळ. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.